व्यवसाय मोठा दिसतो तेव्हा नव्हे, तर तो रोजच्या छोट्या शिस्तीत उभा राहतो तेव्हा खरा मजबूत होतो.
सकाळी वेळेत उघडलेले शटर, नीट लावलेला बोर्ड, ग्राहकांचे नाव ओळखून केलेले स्वागत आणि प्रत्येक व्यवहारात ठेवलेला विश्वास, या गोष्टीच स्थानिक यशाची पायाभरणी करतात.
आजच्या वेगवान बाजारात फक्त जाहिरात पुरेशी नसते, लोकांना हवी असते खात्री, स्पष्टता आणि माणूसपणाची ऊब. म्हणूनच छोट्या टीमपासून मोठ्या स्वप्नांपर्यंतचा प्रवास सतत शिकत, जुळवून घेत आणि पुढे जात राहतो.
अशा प्रवासाची गोष्ट शांत पण ठाम आवाजात ऐकूया.